ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಜೋ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಉಪದೇಶಿ ಅಜ್ಞಾನ ಅಂಧಾರ ನಿರಸಿ ಜೀವಾತ್ಮಯ ಶಿವಾತ್ಮಯಾಸಿ ಐಕ್ಯತಾಕರಿ ವಿಘಡಲೆ ದೇವ ಆಣಿ ಭಕ್ತ ಜೀವ ಶಿವಪಣೆ ದ್ವೈತ ತಯಾ ದೇವ ಭಕ್ತ ಏಕಾಂತ ಕರಿ ತೋ ಸದ್ಗುರು. ಸದ್ಗುರುದೇವ ಆಣಿ ಭಕ್ತ ಯಾಂಚಾ ಏಕಾಂತ ಕರ್ತಾತ್ ಅಸ ಸಮರ್ಥ ಮಂಟಾತ್. ಮುಳಾತ್ ದೇವ ಆಣಿ ಭಕ್ತ ಹೆ ಏಕಚ ಆಹೆತ್. ದೇವ ಆಣಿ ಭಕ್ತ ಹೆ ಏಕಮೇಕಾಂಪಾಸೂನ್ ವೇಗಳೆ ನಾಹೀತ್. पण भक्ताच्या अबोधानी जीवाच्या अबोधानी त्यांच्यामध्ये वेगळेपणा निर्माण झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देव देऊळ परिवारू किजे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न होवावा. अमृतानुभवामध्ये लेणी जेव्हा केली जाते तेव्हा ज्या दगडाचा देव केलेला असतो त्याच दगडाचं देऊळ केलेलं असतं आणि त्याच दगडातून पूजा सामग्री देखील कोरलेली असते. ती एकमेकांपासून भिन्न नसते. नीटपणे पाहू गेलं तर देव देऊळ आणि परिवारू हे एकच आहेत असं दिसतं. तसा खरं म्हणजे भक्तीचा व्यवहार असावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण तसा तो दिसत नाही. भक्त आपल्या स्वतःला देवापेक्षा आपण कमी आहोत आणि भक्ती करून त्याची कृपा संपादन करायची आहे अशा भावामध्ये असतो. भक्त आपल्या स्वतःला कदाचित हीन दीन समजत असतो. भक्त आपल्या स्वतःला अल्पज्ञ अल्पशक्तिमान देवापेक्षा वेगळा आपण देह आणि देव कुठेतरी बसलेला तो तिथून सगळं पाहतो तो तिथून माझ्यावर लक्ष ठेवतो. देव जिथं आहे तिथं माझा नमस्कार पोचावा. देव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी मरणोत्तर जाऊन पोचावं म्हणून तर वैकुंठाची कल्पना निघाली, म्हणून तर कैलासाची कल्पना निघाली की देव कदाचित त्या ठिकाणी राहत असेल, वैकुंठ भुवनामध्ये राहत असेल. देव कैलास नामक एका ठिकाणी राहत असेल आणि मी मृत्यूनंतर निदान देवाच्या जवळ जावं. आता मी आणि तो एकमेकांपासून वेगळे झालेले आहोत. एकत्र खरं म्हणजे असताना ते आपल्या कल्पनेनी भक्त देवापासून विघडला विघडला म्हणजे वेगळा झाला. आपण दागिना घडवतो, मूर्ती घडवतो, नक्षी घडवतो, मंदिर घडवतो, खांब घडवतो, विघडतो म्हणजे बाजूला होतो. तोच अलंकार आठवला की तो विघडला. मुळातच घडलेलेच असताना, देव आणि भक्त हे एकमेकांपासून वेगळे नसताना, तुकाराम महाराज म्हणतात की देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ. देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. मीराबाई म्हणतात की लाली मेरे श्याम की जहा देखे वहा श्याम, मैं ढूंढन गई श्याम को खुद ही बन गई श्याम. देव आणि भक्त हे एकमेकांपासून वेगळे कधीच नव्हते. खरं म्हणजे आणि समर्थांच्या व्याख्येप्रमाणे भक्त म्हणजे जो विभक्त नाही तोच. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे, पण भक्ताची तशी भावना नसते. आपण देवापासून वेगळे पडलेले आहोत अशी भावना असते. तो कृपा करणारा आहे, कृपा घेणारा मी आहे, मी पूजक आहे, तो पूज्य आहे, मी त्याला प्रसन्न करून घेईन, तो माझ्यावर प्रसन्न होणारा आहे, तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. सद्गुरु प्रथम सांगतात की तेच तू आहेस, तू देवस्वरूप आहेस. अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. कैचा धाक कैचा धाक, सकळीक हे आपुले, देवची बरे देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, खरं तुम्ही देवस्वरूप आहात. सगळे संत एकमुखानी हेच सांगतात. आपल्या अबोधामुळं भक्त देवापासून स्वतःला वेगळा समजायला लागला. त्या देवाची आणि भक्ताची एकरूपता घडवतो तो सद्गुरू. सद्गुरू सांगतात की तू देवस्वरूप आहेस, तू आपल्या स्वतःला जाण, तू आनंद स्वरूप आहेस, देवस्वरूप आहेस. याचा अर्थ तू शाश्वत आहेस, तू येणारा जाणारा नाहीस. विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत. जीव याचा अर्थ आपला जो देह आहे, मन आहे आणि बुद्धी आहे, जो देहाचा संघात आहे, देह मन बुद्धी रूपी तो संघात, ज्या जाणीव शक्तीच्या योगाने धारण केला जातो तो जीव आहे, तो चेतन स्वरूप, तो जाणीव स्वरूप, चेतन स्वरूप, ज्ञान स्वरूप असा आहे. देहाच्या ठिकाणी जी इंद्रियांच्या ठिकाणी प्रेरणा आहे, डोळ्याच्या ठिकाणी पाहण्याची प्रेरणा आहे, कानाच्या ठिकाणी ऐकण्याची प्रेरणा आहे, जिभेच्या ठिकाणी चव घेण्याची बोलण्याची प्रेरणा आहे, हाताच्या ठिकाणी काम करण्याची प्रेरणा आहे, पायाच्या ठिकाणी चालण्याची प्रेरणा आहे, सर्व इंद्रियांची आपली आपली प्रेरणा आहे. ही प्रेरणा ज्याच्यामुळे अस्तित्वात आहे तो. केवळ जर देहच असता आणि चैतन्य नसतं त्या देहाला चालवणारं, बोलवणारं, हलवणारं, चालते शरीर कोणाची आहे सत्ते? मन हालचाल करतं, बुद्धी तर्क लढवते, इंद्रिय विषयांमध्ये रमतात, त्याच्यामागं सत्ता इंद्रियांच्या मागं, मनाच्या मागं, बुद्धीच्या मागं कोणाची तरी सत्ता आहे, कोणतं तरी चैतन्य आहे. त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चालतं, देहाची सगळी कर्म चालतात. हे जे चैतन्य आहे या चैतन्याला जीव चैतन्य असं म्हटलं जातं. हा जो जीव चैतन्य स्वरूप आहे त्याच्याखेरीज देहाची कोणतीही क्रिया शक्य नाही, त्याच्याखेरीज मनाची क्रिया शक्य नाही, त्याच्याखेरीज तर्क शक्य नाही. या सर्वांच्या माग तो आहे, तो आहे म्हणून हे सगळे कार्यरत आहेत. जेव्हा मृत्यू घडतो तेव्हा देह तर जाग्यावरच असतो, सगळी इंद्रिय असतात. डॉक्टर तर आत चेतन आहे की नाही हे पाहण्यासाठी डोळ्यात बॅटरी घालतात. जेव्हा सर्टिफिकेट द्यायची वेळ येते आता डोळा बॅटरी अगदी डोळ्यात टाकली तरी बाहुली हालचालच करत नाही, जशी असते तशी स्थिर. त्याच्या आत आता चैतन्य नाही, जीव चैतन्य नाही, आता त्या देहाचा काही उपयोग नाही. एरवी जे डोळे पाहत होते ते आता पाहत नाहीत, जे ऐकत होते ते ऐकत नाहीत. इंद्रिय तर आपल्या जाग्यावर आहेत तरी देखील जीव चैतन्य आणि प्रकृती, देह मन बुद्धी हे एकत्र आल्यानंतर काम सुरू होतं, देहाचं काम सुरू होतं. हा जो जीव आहे हा पाप आणि पुण्य याचे भोग आपण घेतो असं समजणारा आहे. प्रत्यक्षतः मन वेडवाकडा विचार करेल, इंद्रिय वेडीवाकडी कर्म करतील, ज्या पाप पुण्याच्या प्रस्थापित कल्पना प्रत्येक समाजामध्ये निरनिराळ्या आहेत, ज्या आपल्या इथल्या समाजात आहेत त्या दुसऱ्या एखाद्या देशातल्या समाजात नाहीत, पण इथल्या प्रस्थापित कल्पनेप्रमाणे मी पापी मी पुण्यवान अशा प्रकारचा भाव मन कर्म करत असताना, इंद्रिय कर्म करत असताना जो ओढवून घेतो तो मात्र जीव असतो, ते चैतन्य असतं. ते चैतन्य आपल्या स्वतःला डागाळलेलं समजतं पापानी. मी पापी आहे असं तो म्हणायला लागतो, मी पुण्यवान आहे असं तो म्हणायला लागतो. म्हणून जीव आपल्या स्वतःला पापाचा आणि पुण्याचा करता समजतो. जीव सुख दुःखाचा मी भोग घेतो असं समजतो. कोणाला सुख होतं? तसं पाहायचं झालं तर जिभेवर गुलाबजाम ठेवला तर जिभेच्या योगानी त्याची चव घेणारा, त्याचा आनंद उपभोगणारा आणि कोणीतरी वेगळा आहे त्याला सुख होतं. जीभ हा मांसाचा तुकडा आहे, त्यांच्या ठिकाणी ज्या संवेदना आहेत, चव घेण्याच्या संवेदना आहेत, त्या करवी सुख घेणारा कोणीतरी वेगळा आहे, त्याला सुख होत असतं, जिभेला नाही. मनाचं दुःख देखील मनावर आघात होतो, दुःख भोगणारा जीव असतो त्याला दुःख होतं, त्याच्या ठिकाणी आकांत निर्माण होतो. जीव हा जन्म मरण धर्मवान असा आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे सगळं जीवाच्या अबोधामुळे किंवा अज्ञानामुळे होत असतं. जीव आपण वारंवार जन्म घेतो आणि वारंवार मृत्यू पावतो असं समजतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. जीव नवीन नवीन देह धारण करून येतो, सुख दुःखाचा भोग भोगतो, भोग भोगून झाले इंद्रिय काम करेनाशी झाली, व्हायटल ऑर्गन त्याला इजा झाली की देह नाहीसा होतो, देह काम करेनासा होतो, जीव निघून जातो. आपण परत परत जन्माला येतो असा जीवाचा भाव असतो. जन्म होतो तेव्हा पंचभूत एकत्रित होतात, त्यांचं विशिष्ट तऱ्हेने फॉर्मेशन होतं, पण ते केवळ जन्माचं कारण नाही, त्याच्यामध्ये जीव चैतन्य आहे, त्या जीव चैतन्यामुळे जन्म होतो. आणि मी जन्माला आलो असं तो समजतो. कितीदा जन्मा यावे कितीदा व्हावे फजित, असं तुकाराम महाराज म्हणतात. तसं जीव हा कर्मफलाचा देखील आपल्या स्वतःला भोगता समजतो, जसं पाप पुण्याचा भोगता समजतो तसं कर्मफलाचा भोगता समजणारा देखील जीव आहे. मी कर्म करतो आणि कर्मफल देखील मला मिळतात. जीव हा उपासकाच्या भूमिकेमध्ये असतो. जीवाला प्राप्तव्य असतं, जीव आपण शिवस्वरूप व्हावं अशा प्रकारची इच्छा धरतो. वस्तुतः शिवस्वरूप असताना जीव आणि शिव याचा अर्थ पापापासून अलिप्त, पुण्यापासून अलिप्त, कर्मापासून अलिप्त, सुखदुःखापासून अलिप्त, कर्मफलापासून अलिप्त, अशा भूमिकेमध्ये जेव्हा जीवच जातो, मी जन्मधर्मा नाही मी मरणधर्मा नाही अशा बोधामध्ये जेव्हा जीवच जाऊन पोचतो, तेव्हा तो आपल्या मूळ स्वरूपाला आला, मूळ दशेला आला. जीव आणि शिव हे एकमेकांपासून वेगळे नाहीत, पण जीव आपल्या स्वतःला वेगळा समजतो. उपनिषदामध्ये एकाच वृक्षाच्या फांदीवर दोन पक्षी बसलेले आहेत असं रूपक त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यातला एक सुख दुःखाचा भोग भोगत असताना, कडू गोड फळं एक पक्षी खात असताना दुसरा अगदीच अलिप्त असतो, तो कसलाच भोग भोगत नाही. हा जो एक जो सुख दुःखाचा भोग भोगतो, सुख दुःखाची कडू फळं चाखणारा असतो, वेगवेगळ्या फांद्यांवर त्या वृक्षाच्या जात, कधी डोळ्याच्या फांदीवर, कधी कानाच्या फांदीवर, कधी घ्राणाच्या फांदीवर, कधी जिव्हेच्या फांदीवर, जितकी इंद्रिय तितके त्या इंद्रियांचे भोग त्या त्या फांदीवर जातो. पक्षी कसा जातो या फांदीवरून त्या फांदीवर, तिकडची फळं खाईल इकडची फळं खाईल असं करणारा. आणि त्याची फळं चाखत असताना दुसरा मात्र अजिबात उगा असतो असं उपनिषद म्हणत. तो अलिप्त असतो, तो साक्षी असतो, तो या फळांचं सेवन न करता स्वतःच्या ठिकाणी स्वस्मिन स्थिताः इति स्वस्थः असा असतो. आणि प्रत्यक्षात हे दोन पक्षी नसतातच. शिवाच्या ठिकाणीच कल्पनेनी हा जीव नावाचा पक्षी निर्माण झालेला आहे, ते त्याचं प्रतिबिंब आहे. एकाच देह वृक्षाच्या ठिकाणी हे दोघं असतात, पण ते दोघं मुळीच नसतात. जो शिवस्वरूप असतो तोच कल्पनेनी या नाना इंद्रियांच्या ठिकाणी बसून खेळ करायला सुरुवात करतो. तो आपल्या स्वरूपाला विसरतो, तो आपल्या मूळ स्थितीला विसरतो. आणि हे रूपक इतकं अस्खलित आहे की सगळ्या प्रकारचे भोग भोगत असताना आपल्या स्वरूप ज्ञानाच्या अभावामुळं आपण, म्हणजे आपल्या स्वतःला जो आपण जीव समजतो तो मी, हा कायम अस्वस्थ असतो. आपण काय आतापर्यंत कमी फिरलोय? फिरणारी व्यक्ती आहे, काही काही मंडळी तर जगभर फिरली असतील. आपण आतापर्यंत काय कमी खाल्लंय? स्वामीजी म्हणत असत की जेवढं तुम्ही खाता तेवढंच बाजूला काढून जर ठेवलं तर 70-80-90 वर्षांच्या जीवनामध्ये एक गोडाऊन भरून जाईल अन्नधान्यानी. एवढं आतापर्यंत खाल्लेलं आहे, मोठ्या मोठ्या जागा भरून जातील. किती भोग भोगलेत आतापर्यंत? तरी देखील खाण्याचं समाधान हे अगदीच तकला दूध त्यावेळ पुरतं. संध्याकाळी देखील उपयोग नाही, संध्याकाळी देखील नाही. फिरण्याचं समाधान देखील तसंच, ऐकण्याचं समाधान देखील तसंच. जीव हा असं समाधान शोधत फिरत राहतो. आणि असं जीव फिरत असताना आपल्याला खरं समाधान मिळत नाहीये हे समजणारा देखील आत एक असतोच. आपल्या जीवनात तो अपूर्णता अनुभवत असतो. मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की सुखाच्या अति उत्कट भोगानंतर जेव्हा तुम्हाला खूप सुख प्राप्त होतं, त्याच्या पुढच्या क्षणाला तो भोग संपल्यानंतर त्या व्यक्तीला परत एक अपूर्णता ग्रासून राहते, परत काहीतरी कमी आहे असं लक्षात येतं. माप पूर्ण भरलं नाहीये असं लक्षात येतं. आणि असं जन्मभर चालतं. भोग भोगत असताना तर दुसरा शिव नावाचा पक्षी तिथे उपस्थितच असतो. खरं म्हणजे तो दुसरा नसतो, तोच एक असतो. जीव नावाचा पक्षी हा काल्पनिक आहे. आपल्या स्वतःला आत्मभ्रांत झाल्यामुळं तो विषयाच्या नादी लागून सगळीकडे फिरत असतो आणि त्यालाच आत जाणीव होत असते की काहीतरी चुकतंय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाव सुख. जीवाला जेव्हा आत्मबोधच होतो, जीवाला जेव्हा आपण शिवस्वरूप आहोत असं समजतं, तेव्हा तो खरा सुखरूप होतो. हे जीवाचं आणि शिवाचं असणारं नसणारं द्वैत खरं म्हणजे अद्वैत, पण त्याला समजत नाही म्हणून असणारं द्वैत जे घालवतात, जे निशेष दूर करतात, जे जीवाला उपदेश करतात, चैतन्याला उपदेश करतात की अरे तू परमात्मा स्वरूप आहेस, तू आपल्या स्वतःला विसरलायस. विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु जाणावा. भक्ताला जो देवापासून आपल्या स्वतःला वेगळा समजतो, त्याला आपण देव स्वरूप आहोत असा बोध जो देतो, जो जीवाला तो शिवस्वरूप आहे या स्थितीत नेऊन पोचवतो, तो सद्गुरु. भव व्याघ्रे घालूनी उडी, गोवत्सास तडातोडी केली देखोनी, शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. धेनू आपल्या वत्सा सकट असताना अचानक एका वाघाने उडी घालावी आणि वत्साची आणि धेनूची, वत्साच्या आईची एकमेकांपासून ताटातूट करावी. आणि ही ताटातूट झाल्याचं पाहून कोणीतरी एखादा बहादूर पुढे यावा, त्यांनी त्या वाघाशी झुंज घ्यावी, त्या वाघाला पळवून लावावा आणि त्या वत्साला आपल्या आईकडं धेनूकडं नेऊन पोचवावं अशी करामत सद्गुरु करतात असं समर्थ म्हणतात. भव व्याघ्रे घालोनी उडी, भवरूपी व्याघ्र, संसाररूपी व्याघ्र, आपण जो फार प्रेमानी करतो, सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता? माझं लग्न झालं तो दिवस सगळ्यात आनंदाचा दिवस. अर्थात संसार म्हणजे लग्न झालं आणि संसार सुरू झाला, पण हा जो भवव्याघ्र आहे हा कधी विवाहाच्या रूपाने, कधी उत्तम नोकरीच्या रूपाने, कधी धंद्याच्या रूपाने, हा सगळा भवव्याघ्रच आहे. तो स्वरूपाला भुलवतो. सद्गुरु जेव्हा जीवनामध्ये येतात तेव्हा ते जीवाला त्याचं स्वरूप दाखवतात, नाहीतर मग इथं भवव्याघ्र केवळ विवाहाला म्हटल्यामुळे कोणीतरी दचकेल तसं व्हायचं कारण नाही. हे व्याघ्र खूप आहेत अवतीभोवती आपल्या. पण सद्गुरु अशी करामत करतात की या वाघाच्या पंजातून ते बाहेर काढतात. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.